मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तत्कुणलब्धये त्रैकाल्यं द्रव्यशतकम् नवपदसहितं जीवषट्कायनेशः पञ्चान्ये चास्तिकाया व्रतसमिति कथित ज्ञानचारित्रभेदः इत्येतन्मोक्षमूलम् त्रिभुवनमहितैः प्रोक्तमर्हद्भिरीशैः प्रत्येति श्रद्धधाति स्पृशति च मतिमान्यः स वै शुद्धदृष्टि सिद्धे जयप्रसिद्धे चोविहाय राहिणाफलम् पत्ते वन्दिता अर्हन्ते वोच्चम् आराहणाकमसो उज्जोवणमोज्जवणम् निवहणम् साहणम् च नीक्षरणम् दंसननाणचरितम् तवाणमाराहणाभणिया
सम्यक् दर्शनज्ञान चारित्राणि मोक्षमार्गः तत्त्वार्थश्रद्धानन् सम्यक् दर्शनम् तन्निसर्गा दधिकमात्वा जीवा जीवा स्रवबंध संवर निर्जरा मोक्षास्तत्त्वं नामस्थापना द्रव्य भावतस्तन्यासः प्रमाण नयैरधिगमः निर्देशस्वामित्व साधनाधिकरण स्थिति विधानतः सत्संख्या क्षेत्र स्पर्शन कालांतर भावाल्प बहुत्वैश्च मतिश्रुतावधि मनः पर्ये केवलानि ज्ञानम् तत्प्रमाणे आते परोक्षम् प्रत्यक्ष मन्यत् मतिः स्मृतिः संज्ञा चिन्ताभिनिबोध इत्यनर्थान्तरम् तदिन्द्रियानिन्द्रिय निमित्तम् अवग्रहे हावाय धारणाः बहु बहुविध क्षिप्राणि स्रतानुक्त ध्रुवाणाम् सेतराणाम् अर्थस्य व्यञ्जनस्यावग्रहः न चक्षुरनेन्द्रियाभ्याम् श्रुतं मति पूर्वं द्वयनेक द्वादश भेदं भव प्रत्योवधिर देव नारकाणां क्षयोपशम निमित्तः षड् विकल्पः शेषाणां ऋजु विपुलमति मनः पर्ययः विशुद्ध्य प्रतिपाताभ्यां तद्विशेषः विशुद्धि क्षेत्र स्वामी विषयेभ्यो वधि मनः पर्ययोः मतिश्रुतियोर निबंधो द्रव्येष्व सर्व पर्यायेषु रूपीष्ववधेः तदनंत भागे मनः पर्ययस्य सर्वद्रव्य पर्यायेषु केवलस्य एकादीनि भाज्यानि युक्पदे कस्मिन्ना चतुर्भ्यः मतिश्रुतावधियो विपर्ययश्च स दसतो रविशेषाद्यत्रच्छोपलब्धेरुन्मत्तवत् नैगम् संग्रह व्यवहार अर्जु सूत्र शब्द समभि रूढैवं भूता नयाः इति तत्त्वार्थ सूत्रे मोक्ष शास्त्रे प्रथमोऽध्यायः नमो नमः उपशमिक क्षायिको भावो मिश्रश्च जीवस्य स्वतत्त्वमौदयिक पारिणामिकौ च द्विनवाष्टादशैकविंशति त्रिभेदा यथाक्रमम् सम्यक्त्व चारित्रे ज्ञान दर्शन दान लाभ भोगोपभोग वीर्याणि च ज्ञाना ज्ञान दर्शन लब्धयश्चतुस्त्री त्री पंच भेदाः सम्यक्त्व चारित्र संयमा संयमाश्च गति कषाय लिंग मिथ्या दर्शन ज्ञाना संयता सिद्ध लेश्याश्चतुश्चतुस्त्रे कै कै कैक षट भेदाः जीव भव्या भव्यत्वानि च उपयोगो लक्षणम् स द्विविधोष्ट चतुर्भेदः संसारिणो मुक्ताश्च स मनस्का मनस्काः संसारिणस्त्रसस्थावराः पृथिव्यप्तेजो वायु वनस्पतयः स्थावराः द्विन्द्रियादयस्त्रसाः पञ्चेन्द्रियाणि द्विविधानि निर्वृत्त्युपकरणे द्रव्येन्द्रियम् नत्युपयोगौ भावेन्द्रियं स्पर्शन रसन क्राण चक्षुः श्रोत्राणि स्पर्श रस गंध वर्ण शब्दास्तदर्थाः श्रुतमनीन्द्रियस्य वनस्पत्यन्तानामेकम् क्रिमि पिपीलिका भ्रमर मनुष्यादीनामेकैक वृद्धानि संज्ञिनः समनस्काः विग्रहगतौ कर्मयोगः अनुश्रेणी गतिः अविग्रहा जीवस्य विग्रहवती च संसारिणः प्राक् चतुर्भ्यः एकसमया विग्रहा एकं द्वौ त्रीन् वा नाहारकः सम्मूर्च्छन् गर्भोपपादा जन्म सचित्त शीत संवृताः सेतरा मिश्राश्चैकशस्तद्योनयः जरायु चाण्डच पोतानां गर्भः देवनारकाणामुपपादः शेषाणां सम्मूर्च्छनम् औदारिक वैक्री काहारक तेजस कार्मणानि शरीराणि परम परम सूक्ष्मम् प्रदेशतो संख्ये गुणम् प्राप्त तेजसात् अनंत गुणे परे अप्रतिघाते अनादि संबंधे च सर्वस्य तदादीनि भाज्यानि युगपदे कस्मिन्ना चतुर्भ्यः निरुपभोग मन्त्यम् गर्भ सम्मूर्च्छनज माद्यम् औपपादिकम् वैक्रियकम् लब्धि प्रत्ययं च तैजस्मपि शुभम् विशुद्धमव्याघाते चाहारकम् प्रमत्त संयतस्यैव नारद सम्मूर्चिनो नपुंसकानि न देवाः शेषास्त्रिवेदाः औपपादिक चर्मोत्तम देहा संख्ये वर्षायुषो नपवर्त्यायुषः इति तत्वार्थ सूत्रे मोक्ष शास्त्रे द्वितीयोऽध्यायः नमो नमः। रत्न शर्करा बालू का पंक धूम तमो महातमः प्रभा भूमियो घनाम्बो वाताकाश प्रतिष्ठाः सप्ताधोधः तासु त्रिंशत् पंच विंशति पंच दश दश त्रिपंचो नैक नरक शत सहस्राणि पंच चैव यथाक्रमम् नारका नित्या शुभ तरलेश्या परिणाम देह वेदना विक्रियाः परस्परो दीरित दुःखाः संक्लिष्टासुरो दीरित दुःखाश्च प्राक् चतुर्थ्याः तेष्वेक त्रि सप्तदश सप्तदश द्वाविंशति त्रयस्त्रिंशत् सागरोपमासत्वानां परास्थितिः जम्बूद्वीप लवणोदादयः शुभनामानो द्वीप समुद्राः द्विर्द्विर्विष्कम्भाः पूर्व पूर्व परिक्षेपिणो वलया कृतयः तन्मध्ये मेरुनाभिर्वृत्तो योजन शत सहस्र विष्कम्भो जम्बूद्वीपः भरत हैमवत हरिविदेह रम्यक हैरण्यवतैरावत वर्षाः क्षेत्राणि तद्विभाजिनः पूर्वापरायता हिमवन् महाहिमवन् निषध नील रुक्मी शिखरिणो वर्षधर पर्वताः हेमार्जुन तपनीय वैडूर्य रजत हेममयाः मणि विचित्र पार्श्वा उपरि मूले च तुल्य विस्ताराः पद्म महापद्म तिकिंच केसरी महापुंडरिक पुंडरीका हृदास्तेषाम् उपरि प्रथमो योजन सहस्रायामस्तदर्थ विष्कम्भो हृदः दश योजनावगाहः तन्मध्ये योजनम् पुष्करम् तद्विगुण द्विगुणा हृदाः पुष्कराणि च तन्निवासिन्यो देव्यः श्री ह्री धृति कीर्ति बुद्धि लक्ष्म्यः पल्योपमस्थितयः स सामानिक परिषत्काः गंगा सिन्धु रोहित द्रोहितास्य हरिद्धरीकान्ता सीता सीतोदा नारी नरकान्ता सुवर्ण रुप्यकूला रक्ता रक्तोदाः सरितस्तन्मध्यगाः द्वयोर्द्वयोः पूर्वाः पूर्वगाः शेषास्त्वपरगाः चतुर्दश नदी सहस्र परिवृता गंगा सिन्धवादयो नद्यः भरतः षड्विंशति पंच योजन शत विस्तारः षट् चैकोन विंशति भागा योजनस्य तद्विगुण द्विगुण विस्तारा वर्षधर वर्षा विदेहान्ताः उत्तरा दक्षिण तुल्याः भर्तैरावतियोर्वृद्धि ह्रासौ षट् सम्याभ्यामुत्सर्पिण्यव सर्पिणीभ्याम् ताभ्यामपरा भूमियोवस्थिताः एक द्वित्रि पल्योपम स्थितियो हैमवतकहारी वर्षक दैव कुर्वकाः तथोत्तराः विदेहेषु संख्ये कालाः भरतस्य विष्कम्भो जम्बूद्वीपस्य नवति शतभागः द्विर्धातिकी खण्डे पुष्करार्थे च प्राङ्मानुषोत्तरान् मनुष्याः आर्याम नेच्छाश्च भर्तेरावत विदेहाः कर्म भूमियो यत्र देव कुरुत्तर कुरुभ्यः त्रिस्थिते परावरे त्रिपल्योपमान्तर मुहूर्ते तिर्यग्योनि जानांच इति तत्वार्थ सूत्रे मोक्ष शास्त्रे तृतीयोऽध्यायः नमो नमः। देवाश्चतुर्निकायाः आदितस्त्रिषु पीतान्तलेश्याः दशाष्ट पंच द्वादश विकल्पाः कल्पोपपन्न पर्यन्ताः इंद्र सामानिकत्रायस्त्रेंश पारिषदात्म रक्ष लोक पालानेक प्रकीर्ण काभि योग्य किल्विषिकाश्चैकशः त्रायस्त्रेंश लोक पाल वर्ज्या व्यंतर ज्योतिष्काः पूर्वयोर द्वीन्द्राः कायप प्रविचारा आ ऐशानात् शेषाः स्पर्श रूप शब्द मनः प्रविचाराः परे प्रविचाराः भवन वासिनो सुरनाग विद्युत सुपर्णाग्नि वातस्तनितो दधि द्वीप्तिक कुमाराः व्यंतराः किन्नर किम पुरुष महोरक गंधर्व यक्ष राक्षस भूत पिशाचाः ज्योतिष्काः सूर्या चंद्रमसौ ग्रह नक्षत्र प्रकीर्णक तारकाश्च मेरु प्रदक्षिणा नित्य गतियो नृलोके तत्कृतः काल विभागः बहिरवस्थिताः वैमानिकाः कल्पोपपन्नाः कल्पातीताश्च उपर्युपरि सौधर्मैशान सानत कुमार माहेन्द्र ब्रह्म ब्रह्मोत्तर लांतव कापिष्ट शुक्र महाशुक्र शतार सहस्रारे श्वानत प्राणतियो रारणाचितियोर नवसु ग्रैवेय केशु विजय वै जयंत जयंता पराजितेशु सर्वार्थ सिद्धौ च स्थिति प्रभाव सुखत्युतिलेश्या विशुद्धिन्द्रियावधि विषयतोधिकाः गति शरीर परिग्रहाभिमानतो हीनाः पीत पद्म शुक्ल लेश्यादि त्रिशेषेषु प्राग्रैवेयकेभ्यः कल्पाः ब्रह्म लोकालया लौकान्तिकाः सारसतादित्य वहन्यरुण गर्दतोय तुषिता व्याबाधारिष्टाश्च विजयादिषु द्विचर्माः औपपादिक मनुष्येभ्यः शेषास्तिर्यग्योनयः स्थितिरसुरनाग सुपर्ण द्वीप शेषाणाम सागरोपम त्रिपल्योपमार्थहीनमिताः सौधर्मैशानियोः सागरोपमेधिके सानत कुमार माहेन्द्रयोः सप्त त्रिसप्त नवैकादश त्रयोदश पञ्चदशभिरधिकानि तु आरणाच्युता दूर्ध्वमय कैकेन नवसु ग्रैवेयकेषु विजयादिषु सर्वार्थ सिद्धौ च अपरा पल्योपमधिकम् परतः परतः पूर्वा पूर्वानन्तरा नारकाणाञ्च द्वितीयादिषु दश वर्ष सहस्राणि प्रथमायां भवनेषु च व्यंतराणाञ्च परापल्योपमधिकं ज्योतिष्काणाञ्च तदष्ट भागोपरा लौकान्तिकानामष्टौ सागरोपमाणि सर्वेषाम् इति तत्त्वार्थ सूत्रे मोक्ष शास्त्रे चतुर्थोऽध्यायः नमो नमः। अजीव काया धर्मा धर्माकाश पुद्गलाः द्रव्याणि जीवाश्च नित्यावस्थिता न्यरूपाणि रूपिणः पुद्गलाः आकाशादेक द्रव्याणि निष्क्रियाणि च असंख्येयाः प्रदेशा धर्मा धर्मैक जीवानाम् आकाशस्यानन्ताः संख्येया संख्येयाश्च पुद्गलानाम् नाणोः लोकाकाशे वगाहः धर्मा धर्मयोः कृत्स्ने एक प्रदेशादिषु भाज्यः पुद्गलानाम् असंख्ये भागादिषु जीवानाम् प्रदेश संहार विसर्पाभ्याम् प्रदीपवत् गतिस्थित्योपग्रहौ धर्मा धर्मयोरुपकारः आकाशस्यावगाहः शरीर वांग मनः प्राणापानाः पुद्गलानाम् सुख दुख जीवित मरणोपग्रहाश्च परस्परोपग्रहो जीवानाम् वर्तना परिणामक क्रियाः परत्वा परत्वे च कालस्य स्पर्श रस गंध वर्णवन्तः पुद्गलाः शब्द बंध सौक्ष्म स्थौल्य संस्थान भेद तमश्छाया तपोद्योतवन्तश्च अणवः स्कन्धाश्च भेद संघातेभ्य उत्पद्यन्ते भेदादणुः भेद संघाताभ्यां चाक्षुषः सद्रव्य लक्षणम् उत्पाद व्यय द्रव्य युक्तं सत् तत्भावावयं नित्यम् अर्पिता नर्पित सिद्धेः स्निग्ध रुक्षत्वात् बन्धः न जघन्य गुणानाम् गुणसामे सदृशानाम् द्व्यधिकादि गुणानां तु बन्धेधिकौ पारिणामिकौ च गुण पर्यवत द्रव्यम कालश्च सो नंत समयः द्रव्याश्रयानिर्गुणा गुणाः तद्भावः परिणामः इति तत्वार्थ सूत्रे मोक्ष शास्त्रे पंचमोध्यायः नमो नमः। काय वांग मनः कर्म योगः स आश्रवः शुभः पुण्यस्य शुभः पापस्य स कषाया कषाययोः सांप्रायि केर्यापथयोः इंद्रिय कषाय व्रतक्रियाः पंचचतुः पंच पंचविंशति संख्याः पूर्वस्य भेदाः तीव्र मंद ज्ञाता ज्ञात भावाधिकरण वीर्य विशेषेभ्यस्तद् विशेषः अधिकरणं जीवा जीवाः आद्यं समरं समारंभारंभ योग कृतकारितानुमत कषाय विशेषैस्त्रिस्त्रिश्चतुश्चैकशः निर्वर्तना निक्षेप संयोग विसर्गा द्विचतुर्द्वित्रि भेदाः परम् तत्प्रदोष निहनव मात्सर्यांतराया साधनोपघाता ज्ञान दर्शना वर्णयोः दुख शोक तापाक्रंदनवत परिदेव नान्यात्मपरो भयस्थान्य सद्वेद्यस्य भूत प्रत्यनुकंपादान सरात संयमादि योगः क्षान्तिः शौचमिति सद्वेद्यस्य केवलिश्रुत संघ धर्म देवावरणवादो दर्शन मोहस्य कषायो दया तीव्र परिणामश्चारित्र मोहस्य बवहारंभ परिग्रहत्वं नारकस्यायुषः माया तैर्यज्ञोनस्य अल्पारंभ परिग्रहत्वं मानुषस्य स्वभाव मार्दवंच निःशील व्रतत्वंच सर्वेषां सराग संयम संयमा संयमा काम निर्जरा बाल तपांसी दैवस्य सम्यक्त्वंच योग वक्रता विसंवादनंचा शुभस्य नामनः तद्विपरीतं शुभस्य दर्शन विशुद्धिर विनय संपन्नता शील व्रतेष्वनतिचारो भीक्ष्ण ज्ञानोपयोग संवेगो शक्ति तस्त्याग तपसी साधु समाधिर वैयावृत्य करण मर्हदाचार्य बहुश्रुत प्रवचन भक्ति रावश्यका परिहानिर मार्ग प्रभावना प्रवचन वत्सलत्वमिति तीर्थकरत्वस्य परात्मनिंदा प्रशंसे स दसत गुणोच्छादनोद्भावने च नीचैर गोत्रस्य तद्विपर्ययो नीचैर व्रत्यनुत्सेकौ चोत्तरस्य विघ्नकरण मन्त्रायस्य इति तत्वार्थ सूत्रे मोक्ष शास्त्रे षष्ठोऽध्यायः नमो नमः। हिंसा नृतस्तेया ब्रह्म परिग्रहेभ्यो व्यरतिर्व्रतम् देश सर्वतोऽनु महति तत्स्थैर्यार्थं भावनाः पञ्च पञ्च वांग मनो गुप्तिर्यादान निक्षेपण समित्यालोकित पान भोजनानि पंच क्रोध लोभ भीरुत्व हास्य प्रत्याख्याना न्यनुवीचि भाषणं च पंच शून्यागार विमोचिता वास परो परोधाकरण भैक्ष शुद्धि सधर्मा विसंवादाः पंच स्त्री राग कथा श्रवण तन मनोह रांग निरीक्षण पूर्वरतानुस्मरण व्रशेष्ट रस स्व शरीर संस्कार त्यागाः पंच मनोज्ञा मनोज्ञेन्द्रिय विषय राग द्वेष वर्जनानि पंच हिंसा दिश्वेहा मुत्रा पाया वद्य दर्शनम दुःखमेव वा मैत्री प्रमोद कारुण्य माध्यस्थ्यानि च सत्व गुणाधिक क्लिश्यमाना विनयेषु जगत काय स्वभाव वा संवेग वैराग्यार्थम प्रमत्त योगात प्राण व्यप्रोपण हिंसा असदभिधान मंद्रितम अदत्ता दानंस्तेयम मैथुनम ब्रह्म मूर्छा परिग्रहः निशल्यो व्रति अगार्यनगारश्च अनुव्रतो गारी दिक्केशानर्थ दंड विरति सामायिक प्रोषधोपवासोपभोग परिभोग परिमाणातिथि संविभाग व्रत संपन्नश्च मरणान्तिकिन संलेखनान् जोषिता शंका कांक्षा विचिकित्सान्य दृष्टि प्रशंसा संस्तवाः सम्यक् दृष्टेरतिचाराः व्रतशीलेषु पंच पंच यथाक्रमं बंध वदच्छेदाति भारारोपणान्न पान निरोधाः मिथ्योपदेश रहो व्याख्यान कूट लेखक क्रिया न्यासा पहार साकार मंत्र भेदाः स्तेन प्रयोक्तदार्यतादान विरुद्ध राज्यातिक्रम हीनाधिक मानोन्मान प्रतिरूपक व्यवहाराः पर विवाह करणे त्वरिका परिग्रहिता परिग्रहिता गमना नंग क्रीड़ा कामति प्राभिनिवेशाः क्षेत्र वास्तु हिरण्य सुवर्ण धन धान्य दासी दास कुप्य भांड प्रमाणातिक्रमाः ഊർധ്വാധസ്ഥിര്യവ്യതിക്രമക്ഷേത്രവൃദ്ധി സ്മൃത്യന്തരാധാനാനി ആനയന പ്രേഷ്യ പ്രയോഗ ശബ്ദ രൂപാനുപാത് പുദ്ഗലക്ഷേപാഹ കന്ദർഭ കൗതുകുച്ച മോഖനയാസ മിക്ഷാധികരണോപഭോഗ പരിഭോഗാനർത്ഥജ്ഞാനി യോഗദുഃ പ്രണീധാനാദര സ്മൃത്യനുപസ്ഥാനാനി അപ്രത്യവേക്ഷിതാ പ്രമാർജിതോത്സർഗാദാന സംസ്തരോപക്രമണാനാദര സ്മൃത്യനുപസ്ഥാനാനി സചിത്ത സംബന്ധ സമ്മിശ്രാ ഭിഷവദുഃ പക്വാഹാരാഃ സചിത്ത നിക്ഷേപാഭിധാന പരവ്യപദേശ മാത്സര്യകാലാതിക്രമാഃ ജീവിതമരണശംസാ മിത്രാനുരാഗ സുഖാനുബന്ധ നിദാനാനി അനുഗ്രഹാർത്ഥം സ്വസ്യാപി സർഗോ ദാനം വിധിദ്രവ്യ ദാത്രി പാത്ര വിശേഷാ തദ് വിശേഷഃ ഇതി തത്വാർത്ഥ സൂത്രേ മോക്ഷ ശാസ്ത്രേ സപ്തമോധ്യായഃ നമോ നമഃ മിഥ്യാ ദർശന വിരതി പ്രമാദ കഷായ യോഗാ ബന്ധ ഹേതവഃ സ കഷായത്വാത് ജീവഃ കർമ്മണോ യോഗ്യാൻ പുത്കലാനാദത്തേ സബന്ധഃ പ്രകൃതിസ്ഥിത്യനുഭവ പ്രദേശാസ്തദ്വിധയഃ ആദ്യോദ്യാന ദർശനാവരണ വേദനീയ മോഹിനിയായുർനാം ഗോത്രാന്തരായാഃ പഞ്ച നവദ്വയഷ്ടാവിംശതി ചതുർദ്വി ചത്വാരിംശത് ദ്വി പഞ്ച ഭേദാ യഥാക്രമം മതിശ്രുതാവധി മനഃ പര്യയ കേവലാനാം ചക്ഷുരചക്ഷുരവധി കേവലാനാം നിദ്രാ 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 പ്രചലാ പ്രചലാ പ്രചലാസ്ത്യാൻ ഗ്രഥ്യശ്ച സ ദസദ്വേദ്യേ ദർശന ചരിത്ര മോഹിനിയാ കഷായ കഷായ വേദനീ ആഖ്യാസ്ത്രീ ദ്വി നവ ഷോഡശ ഭേദാഃ സമ്യക്ത്വ മിഥ്യാത്വ തദുഭയാന്യ കഷായ കഷായൌ ഹാസ്യ രത്യ രതി ശോക ഭയ ജുഗുപ്സാസ്ത്രീ പുന്ന പുംസക വേദാ അനന്താനുബന്ധ പ്രത്യാഖ്യാൻ പ്രത്യാഖ്യാൻ സഞ്ജ്വലന വികൽപാശ്ചൈകശ ക്രോധ മാൻ മായാ ലോഭാഃ നാരദ തൈരഗ്യോൻ മാനുഷ ദൈവാനി ഗതി ജാതി ശരീരാംഗോപാംഗ നിർമാണ ബന്ധൻ സംഘാത് സംസ്ഥാൻ സംഗണന സ്പർശ രസഗന്ധ വർണ്ണാനുപൂർവ്യ ഗുരു ലഘൂപഘാത് പരഘാതാ തപോദ്യോത്തോച്ഛ്വാസ വിഹായോഗതയ പ്രത്യേക ശരീരത്രസ സുഭഗ സുസ്വർ ശുഭ സൂക്ഷ്മ പര്യാപ്തി സ്ഥിരാദേയശ കീർത്തി സേതരാണി തീർത്ഥകരത്വഞ്ച ഉച്ചൈർനീചൈശ്ച ദാന ലാഭ ഭോഗോപഭോഗ വീര്യാണാം ആദിതസ്തിസ്രിണ മന്ത്രായസ ച ത്രിംശത് സാഗരോപമ കോടി കോട്യഃ പരാസ്ഥിതിഃ സപ്തതിർമോഹനീയസ്യ വിംശതിർനാം ഗോത്രയോഃ ത്രയസ്ത്രിംശത് സാഗരോപമാന്യായുഷഃ അപരാ ദ്വാദശ മുഹൂർത്താ വേദനീയസ്യ നാം ഗോത്രയോ രഷ്ടൌ ശേഷാണാം മന്ത്രമുഹൂർത്താ വിപാകോനുഭവഃ സ യഥാനാം തതശ്ച നിർജരാ നാമ പ്രത്യയാഃ സർവതോ യോഗ വിശേഷാത് സൂക്ഷ്മൈക ക്ഷേത്രാവഗാഃ സ്ഥിതാഃ സർവാത്മ പ്രദേശേഷ്വനന്താനന്ത പ്രദേശാഃ സദ്വേദ്യ ശുഭായുർനാം ഗോത്രാണി പുണ്യം അതോന്യത് പാപം ഇതി തത്വാർത്ഥ സൂത്രേ മോക്ഷ ശാസ്ത്രേ അഷ്ടമോധ്യായഃ നമോ നമഃ ആശ്രവ നിരോധഃ സംവരഃ സ ഗുപ്തി സമിതി ധർമാനുപ്രേക്ഷാ പരിശഃ ജയ ചാരിത്രൈഃ തപസാ നിർജരാ ച സമ്യക് യോഗ നിഗ്രഹോ ഗുപ്തിഃ ഇരിയാ ഭാഷേഷണാദാ നിക്ഷേപോത്സർഗാഃ സമിതയഃ ഉത്തമ ക്ഷമാ മാർദവാർജവ ശൌച സത്യ സയം തപസ്ത്യാഗ കിഞ്ചന്യ ബ്രഹ്മചര്യാണി ധർമ്മഃ അനിത്യാശരണ സംസാര ഏകത്വാന്യത്വാ ശുച്യാശ്രവ സംവര നിർജരാ ലോകബോധി ദുർലഭ ധർമ്മ സ്വാഖ്യാ തത്വാനുചിന്തന മനുപ്രേക്ഷാഃ മാർഗാച്യവന നിർജരാർത്ഥം പരിശോഢവ്യാഃ പരിശഹാഃ ക്ഷുത്പിപാസാ ശീതോഷ്ണ ദംശമശക നാഗ്ന്യാ രതിസ്ത്രീചര്യാ നിഷദ്യാ ശയ്യാ ക്രോശവധ യാചനാ ലാഭ രോഗ തൃണസ്പർശമല സത്കാര പുരസ്കാര പ്രജ്ഞാ ജ്ഞാനാ ദർശനാനി സൂക്ഷ്മ സാമ്പ്രായ ഛത്മസ്ഥ വീതരാഗയോ ചതുർദശ ഏകാദശ ജിനേ പാദര സാമ്പ്രായ സർവേ ജ്ഞാനാവരണേ പ്രജ്ഞാ ജ്ഞാനേ ദർശന മോഹാന്തരായയോ രദർശനാ ലാഭോ ചാരിത്ര മോഹേ നാഗ്ന്യാ രതിസ്ത്രീ നിഷദ്യാ ക്രോശ യാചനാ സത്കാര പുരസ്കാരാഃ വേദനീയേ ശേഷാഃ ഏകാദയോ ഭാജ്യാ യുക്പദേ കസ്മിന് നൈകോന വിംശതേഃ സാമയികച്ഛേദോപസ്ഥാപന പരിഹാര വിശുദ്ധി സൂക്ഷ്മ സാമ്പ്രായ യഥാഖ്യാതമിതി ചാരിത്രം അംശനാവ മൗദര്യ വൃത്തി പരിസംഖ്യാൻ രസ പരിത്യാഗ വിവിക്ത ശയ്യാസന കായ ക്ലേശ ബാഹ്യം തപഃ प्रायश्चित्त विनय वैयावृत्य स्वाध्याय व्युत्सर्ग ध्यानान्युत्तरम् नव चतुर्दश पंच द्विभेदा यथाक्रमं प्राख्यानात् आलोचन प्रतिक्रमण तदुभय विवेक व्युत्सर्ग तपश्चेत परिहारोपस्थापनाः ज्ञान दर्शन चारित्रोपचाराः आचार्योपाध्याय तपस्वी शैक्षग्लान गण कुल संघ साधु मनोज्ञानाम् वाचना प्रच्छनानुप्रेक्षाम्नाय धर्मोपदेशाः बाह्याभ्यन्तरोपध्योः उत्तम संगणनस्यैकाग्र चिंता निरोधो ध्यान मान्तर मुहूर्तात् आर्त रौद्र धर्म शुक्लानि परे मोक्ष हेतु आर्तममनोज्ञस्य संप्रयोगे तद्विप्रयोगाय स्मृति समन्वाहारः विपरीतं मनोज्ञस्य वेदनायाश्च निदानञ्च तदविरत देश विरत प्रमत्त संयतानाम् हिंसा नृतस्तेय विषय संरक्षणेभ्यो रौद्रमविरत देश विरतयोः आज्ञा पाय विपाक संस्थान विचयाय धर्म्यम् शुक्ले चाद्ये पूर्वविदः परे केवलिनः पृथक्त्वैकत्व वितर्क सूक्ष्म क्रिया प्रतिपाद्य विपरत क्रिया निवर्तिने त्रेक योगा योगा योगानाम् एकाश्रय सवितर्क विचारे पूर्वे अविचारम द्वितीयम् वितर्क श्रुतम् विचारोर्थ व्यंजन योग संक्रांति ही सम्यक् दृष्टि श्रावक वीरतानंत वियोजक दर्शन मोह क्षपकोप शमकोप शांत मोह क्षपक क्षीण मोह जिनाह क्रमशो संख्ये गुण निर्जराह पुलाक बकुश कुशील निरग्रंथ स्नातका निरग्रंथाह संयम श्रुत प्रति सेवना तीर्थ लिंग लेशोपपाद स्थान विकल्पतः साध्याः इति तत्वात् सूत्रे मोक्ष शास्त्रे नवमोऽध्यायः नमो नमः मोहक्षया ज्ञान दर्शना वर्णांतराय क्षयाच्च केवलम् बंध हेतु भाव निर्जराभ्यां कृत्स्न कर्म विप्रमोक्षो मोक्षः औपशमिकानि भव्यत्वानाञ्च अन्यत्र केवल सम्यत्व ज्ञान दर्शन सिद्धत्वेभ्यः तदनंतर मूर्ध्वं गच्छत्यालोकान्तात् पूर्व प्रयोगाद् असंगत्वात् बंधच्छेदात् तथा गति परिणामाच्च आवित्त कुलाल चक्रवत् व्यपगत लेपालांबु वदेरण्ड बीज वदग्नि शिखावच्च धर्मास्तिकाया भावात् क्षेत्र काल गति लिंग तीर्थ चारित्र प्रत्येक बुद्ध बोधित ज्ञानावगाहनांतर संख्याल्प बहुत्वतः साध्याः इति तत्वार्थ सूत्रे मोक्ष शास्त्रे दशमोऽध्यायः नमो नमः अक्षर मात्र पदस्वरहीनम् व्यञ्जन संधि विवर्जितरेफम् साधु विरत्र मम क्षमितव्यम् को न विमोह्यति शास्त्र समुद्रे दशाध्याये परिच्छिन्ने तत्त्वार्थे पठिते सति फलं स्यादुपवासस्य भाषितं मुनिपुङ्गवै तत्त्वार्थसूत्रकर्तारो गृध्रपिच्छोपरक्षितं वन्दे गणीन्द्र सञ्जात उमा स्वामी मुनीश्वरम्।